उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकवार आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये स्वागत करीत असताना खरोखर मला अतिशय आनंद होत आहे. श्रोत्यांनो, परमेश्वराची दया आहे, त्याची कृपा आहे की ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि आम्ही अशा प्रकारे परमेश्वराचं वचन ऐकून आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून सर्व कामे बाजूला सारूया, सर्व विचार बाजूला सारूया आणि परमेश्वराच्या चरणाशी बसून त्याचे वचन ऐकूया. तो आम्हाला आज आशीर्वादित करणार आहे. सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता आपण ऐकूया हे एक मधुर गीत. त्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ पवित्र परमेश्वर पिता, सर्व कृपादानांबद्दल, सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तू जो आहेस प्रभू, त्या तुझी आम्ही उपासना करीत आहोत. तुझ्या नावाला गौरव मान सन्मान देत आहोत. तुझी स्तुती असो की तुझी दृष्टी आमच्यावर आहे. तू आम्हाला सर्व काही पुरवलेलं आहेस. तू आमचा मार्गदर्शक आमचा सहायक झालेला आहेस आणि दिलेल्या अभिवचनानुसार तू आजपर्यंत आम्हाला सांभाळलेला आहेस. तू आम्हाला सांगितलं आहेस, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. प्रभू, ह्यावेळेला आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तू आमच्या सोबत हो. आमच्या जीवनातील समस्या तुला ठाऊक आहेत. आमच्या जीवनातील अशांती तुला ठाऊक आहे. प्रभू, सर्व अशांती दूर कर, सर्व समस्या तू सोडव आणि आम्हाला आपल्या पवित्र आशीर्वादांनी भरपूर कर. आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, अपराध, पाप तू दूर करून आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं जीवन दे. तुझी स्तुती असो की प्रभू येशू ख्रिस्ताला तू ह्या जगात आमच्यासाठी पाठवलेस. पवित्र बापा, आमची प्रार्थना आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या दिलेल्या मार्गावर चालण्याकरिता तू आमची मदत कर. आमच्यापैकी अनेक लोक आज भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत, बिछाण्यावर तळमळत आहेत. तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर, त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. सर्व लहान थोर श्रोत्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 31व्या अध्यायाच्या 22 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा उत्पत्तीचे पुस्तक 31वा अध्याय. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की जेव्हा परमेश्वराने याकोबाला दर्शन देऊन सांगितले की त्याने आता हारान सोडून आपल्या बापाच्या देशात निघून जावे, तेव्हा त्याने आपल्या बायकांना देवाची इच्छा सांगितली व त्यांच्या अनुमतीसह त्याने आपले सर्व काही घेऊन हारान सोडले आणि तो गिलात पर्वतापर्यंत जाऊन पोहोचला. परंतु श्रोत्यांनो, ही गोष्ट लाबानाला समजली आणि नंतर काय घडले याचा अभ्यास आता आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक 31वा अध्याय 22 आणि 23 वचने. याकोब पळून गेला हे तिसऱ्या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले, तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा 7 दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठिले. लाबान तर एक लोभी व स्वार्थी माणूस होता आणि इतके दिवस त्याने याकोबावर फार कठोरपणे वर्चस्व गाजवले होते. तो पळून गेल्याचे वृत्त कानावर येताच त्याने आपल्या भावांना बरोबर घेतले आणि याकोबाचा पाठलाग करून त्याला गिलाद डोंगरात गाठले. त्याचे काहीतरी वाईट करणे लाबानाला शक्य होते आणि याकोबाकडून असल्या वर्तणुकीचा काहीतरी दंड तो वसूल करून घेऊ शकत होता. कदाचित त्याच कारणासाठी तो धाव पळ करीत याकोबाच्या मागे गेला आणि त्याने त्याला गाठले. परंतु श्रोत्यांनो, याकोबाच्या संरक्षणाची जबाबदारी परमेश्वराने घेतली होती. म्हणून 31वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आपण वाचतो, देवाने आरामी लाबानास रात्री स्वप्नात येऊन सांगितले की संभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. दुसऱ्या शब्दांमध्ये देवाने त्याला सांगितले, तू याकोबाला काही करू नकोस आणि बोलूही नकोस. तुझ्या बोलण्याबद्दल तुला माझ्याकडून शिक्षा होईल याची खात्री बाळग. मी त्याच्यासह आहे आणि तू जर काही अनुचित बोलशील तर तुला ते फार महागात पडेल. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की परमेश्वर न्यायी देव आहे आणि तो विश्वासूही आहे. त्याने याकोबावरचा अन्याय पाहिला होता आणि तो आता याकोबावर आणखी अन्याय होऊ देणार नव्हता. तसेच त्याने याकोबाला अभिवचन दिले होते की तो त्याच्यासह राहणार होता आणि त्यानुसार त्याने आपले संरक्षक कवच याकोब व त्याच्या सर्व कुटुंबियांवर व मालमत्तेवर घातले होते. तो लाबानाला याकोबाविरुद्ध काही करणे तर दूर राहिले पण बोलूही देणार नव्हता. मला वाटतं या धोक्याच्या सूचनेमुळे लाबानाला देवाचे भय नक्कीच वाटले असणार, पण तरीही त्याचा उद्धट अरेरावीपणा कमी झाला नव्हता. त्यामध्ये दांभिकतेचीही भर पडलेली आम्हाला दिसते. 25वं वचन, लाबानाने याकोबास गाठिले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता. लाबानानेही आपल्या भाऊबंदासह गिलाद डोंगरात डेरा दिला. याकोबाचे सर्व काही त्याच्यापासून हिसकावून घ्यावे, त्याची बायको मुलेही त्याच्यापासून काढून घ्यावीत आणि याकोबाला ठार मारावे असा लाबानाचा विचार होता, कारण तो एकटा याकोबाला भेटायला आला नव्हता. त्याने आपल्यासोबत आपल्या भावांची पुरेशी कुमक आणली होती, परंतु आता त्याचा काही एक फायदा होणार नव्हता, कारण देवाने त्याला याकोबाला भेटण्याच्या आदल्या रात्रीच धाक घातला होता. पण लाबानाचा अरेरावीपणा, त्याची दांभिकता पहा. 26 आणि 27 वचने पुढे आम्हाला सांगतात, मग लाबान याकोबास म्हणाला, तू हे काय केले? मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास? तू चोरून पळालास, मला फसविले, काही कळू दिले नाही, असे का केले? तू मला कळविले असते तर मी आनंदाने गाणे बजावणे करून डफ चंग वगैरे वाद्य लावून तुला रवाना केले असते. लक्षात घ्या श्रोत्यानो, की लाबान किती धूर्त आहे. पहिले तर तो आपल्या मुलींवर खूप प्रेम असल्याचा दावा करतो, आणि नंतर असा काही आव आणतो की याकोबाला अपराधी वाटावे. आपण आपल्या बायकांना असे गुपचूप आपल्या बापाचे घर सोडायला लावले, त्यांना त्याचा नीट निरोपही घेऊ दिला नाही, असे याकोबाला वाटावे, अशा प्रकारचे लाबानाचे बोलणे होते. पुढे तो 28व्या वचनात म्हणतो, तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाही, हा सर्व तू मूर्खपणा केला. वास्तविक लाबानाला त्याच्या मुलींविषयी व आपल्या नातवंडाविषयी जराही प्रेम वाटत नव्हते, पण आता तो याकोबाशी अशा प्रकारे बोलत आहे की जणू त्याच्या बायकांच्या मनामध्ये याकोबाविषयी राग निर्माण होईल, किंवा जणू त्यांना वाटेल की लाबानाचे त्याच्या नातवंडांवर आणि त्याच्या मुलींवर किती प्रेम आहे. आणखी तो याकोबाला म्हणतो 29 आणि 30 वचनांमध्ये, तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की सांभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्या? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आता तो याकोबाला सांगत आहे की तू माझ्या घरातून गृहदेवता चोरून आणलेले आहेत. मला लाबानाच्या उद्धटपणाची कमाल वाटते. तो याकोबाला असे म्हणत होता की मी सहज तुझे वाईट केले असते, पण तुझ्या बापाच्या देवाने तुझ्यासाठी मध्यस्थी केली म्हणून मी शांत बसलो. मी हे तुझ्यावर व तुझ्या बापाच्या देवावर उपकारच केले आहेत. आमच्या अवतीभोवती येशू ख्रिस्ताबद्दल असे उद्गार काढणारे अनेक लोक आहेत. काही तर स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे किंवा त्या नावाने ओळखले जाणारे आहेत, परंतु पौलाद्वारे प्रभू येशू आम्हाला धीर देऊन म्हणतो, जर देव आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण? आणि स्तोत्रकर्ता 46व्या स्तोत्र 7व्या वचनात मोठ्या विश्वासाने म्हणतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकटात तो सहाय्यास सदा हजर असतो, सैन्यांचा यहोवा आम्हा संगती आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. श्रोत्यानो, लाबान आपल्या सामर्थ्याची कितीही शेखी मिरवत असला तरी त्याला माहीत होते की तो याकोबाच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही आणि तो त्याला वाटेल ते बोलू शकणार नाही. तो याकोबाला आपल्या मनातले देवाचे भय दाखवू इच्छित नाही, किंवा देवाच्या आदेशाविरुद्ध याकोबाला काही बोलण्याचे धाडस त्याच्यामध्ये नाही. लक्षात घ्या की याकोब देवाच्या आदेशावर व अभिवचनावर विश्वास ठेवून हारानातून निघाला, आणि आता त्याचा शत्रू सुसज्ज असा त्याच्या समोर उभा होता, पण त्याला काही बोलण्याचे धाडस त्या शत्रूत नव्हते. याकोबाला हा अनुभव नंतर एसावाबाबतही आला. देवाने त्याचे विशेष करून त्याच्या शत्रूंच्या समक्षतेत संरक्षण केले. मला वाटतं म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की संकटात आम्ही भिणार नाही, कारण याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. ख्रिस्ती विश्वासा श्रोत्यानो, आम्हाला विरोध करणारे पुष्कळ आहेत. आमच्या घरातलेच काही लोक आम्हाला कधीकधी पुरेसा पाठिंबा न देता आमच्यावर टीका करतात, आम्हाला निराश करतात, आमचा छळ करतात. अशा वेळेस आम्ही आमचा विश्वास दडमूळ देऊ नये, तर आमच्या प्रभू येशूकडे पाहत राहावे. तो आमचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. अशाच प्रकारच्या संकटात सापडलेला दावीद स्तोत्रसहिता 27 अध्याय पहिल्या आणि तिसऱ्या वचनामध्ये लिहितो, स्तोत्रसंहिता 27 अध्याय पहिले आणि तिसरे वचन, यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाला भिऊ? यहोवा माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कोणाचे भय धरू? सैन्याने माझ्या पुढे तळ दिला तरी माझे हृदय भिणार नाही, माझ्यावर लढाई उठली तरी मी निर्धास्त राहीन. जितके समर्पित व विश्वासू ख्रिस्ती जीवन आम्ही जगतो तितके आम्ही देवाच्या सुरक्षिततेमध्ये राहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले आहे की आम्ही देवाच्या दृष्टीने मोलवान आहोत व आमच्या डोक्यावरचे केसही मोजलेले आहेत. याकोब जरी देवाच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष नव्हता तरी तो त्याच्या दृष्टीने मोलवान होता. याकोबाप्रमाणे तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष नाही, पण श्रोत्यानो आम्ही त्याच्या दृष्टीने मोलवान आहोत, कारण तुमच्या व माझ्या पापांच्या क्षालनासाठी त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे प्रभू येशूचे रक्त सांडवले व आमचा स्वतःबरोबर समेट करून घेतला आणि आम्हाला ख्रिस्ताच्या बरोबरीचे असे स्वर्ग राज्याचे वतनदार केले. हे मी सांगत नाही तर पवित्र शास्त्र सांगते. म्हणून भिऊ नका. आपल्या शत्रूंच्या समोर उभे असताना विश्वासाने ख्रिस्ताकडे पहा. लाबानाने जरी आरेरावीने याकोबाशी बोलणे केले तरी त्याला काही करण्याचे त्याचे धाडस झाले नाही, पण त्याने याकोबावर आपल्या गृहदेवता चोरण्याचा आरोप ठेवला. एकतीसावं वचन पहा, एकतीसावा अध्याय एकतीसावे वचन, तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, मला भीती वाटली, मी म्हणालो, कोण जाणे आपण मजकडून आपल्या मुली हिरावून घ्याल. याकोबाची भीती रास्त होती. लाबानाने तसे करायला कमी केले नसते, परंतु त्या चोरीविषयी याकोबाला काही एक माहिती नव्हते. तो पुढे म्हणजे 32 वचनात काय म्हणतो पहा, आपल्या देवता ज्याच्यापाशी सापडतील तो जिवंत राहावयाचा नाही. आपण आपल्या भाऊबंदा देखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या, कारण राहिलेने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबास माहीत नव्हते. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कुटुंबामध्ये कशा प्रकारच्या घटना कशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. याकोबाचा लाबानावर विश्वास नव्हता व लाबानाचाही याकोबावर विश्वास नव्हता, आणि असे संबंध त्यांनी 20 वर्षे कसे जपले असतील याची मी कल्पना करू शकत नाही. 33-35 वचने पहा, तेव्हा लाबान याकोबाच्या डेऱ्यात लेहाच्या डेऱ्यात आणि त्या दोन दासींच्या डेऱ्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेहाच्या डेऱ्यातून राहिलीच्या डेऱ्यात गेला. राहिल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाडीत ठेवून त्यावर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला, पण त्यास काही सापडले नाही. ती बापास म्हणाली, स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे. असा त्याने शोध केला, पण त्यास त्या गृहदेवता सापडल्या नाहीत. त्याला आपल्या मुलीविषयीही संशय आला, आणि तो खरा होता. राहिलीने त्याचे देव चोरले होते, पण ती चोरी उघडकीस येणार नाही याची खबरदारी तिने घेतली होती. तीही लाबानाचीच मुलगी होती ना. तिने असे कारण आपल्या बापाला सांगितले की तो तिच्यावर काही दोषारोप करू शकला नाही. श्रोत्यानो, त्या लोकांच्या प्रथेनुसार हे देव ज्याच्याकडे जातील तो धार्मिक बाबतीत घराण्याचा पुढारी होणार होता. म्हणजे आता हे देव याकोबाकडे आहेत व तोच धार्मिक बाबींविषयी घराण्याचा पुढारी होणार होता व त्याला लाबानाचे सर्व मिळणार होते असे लाबानाला वाटणे साहजिक होते. म्हणूनच तो त्या मूर्तींच्या चोरीविषयी अतिशय रागावला होता. त्या मूर्ती आपल्या सामानात मिळाल्या नाहीत हे पाहून याकोबाला पुष्कळ धीर आला, आणि त्या आधारावर तो आपल्या सासऱ्याशी रागाने वाद घालून बोलला, आणि त्याला आपले गाराणे मांडण्यासाठी ही एक चांगली संधी मिळाली. 36-41 वचनांमध्ये आपण वाचतो, 36-41 वचने, तेव्हा याकोब रागावला व लाबानाशी तक्रार करू लागला. याकोबाने लाबानास म्हटले, आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली, त्यात आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या या माझ्या व आपल्या भाऊबंदासमोर ठेवा, म्हणजे त्यांना आपला दोघांचा निवाडा करता येईल. आज 20 वर्षे मी आपल्यापाशी राहिलो, इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्या ऐवजी दुसरी भरतीस दिली. दिवसा रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतली. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होई. माझ्या डोळ्यांची झोपुडे अशी माझी दशा होती. गेली 20 वर्षे मी आपल्या घरी काढली, 14 वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि 6 वर्षे आपल्या शेरडा मेंढ्यांसाठी मी आपली चाकरी केली आणि 10-10 आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. या सर्व धमकावून बोलण्याची मला वाटतं लाबानाला गरज होती. त्याने जो सर्व अन्याय व जो अत्याचार याकोबावर लादला होता त्याविषयी त्याला कोणी खडसावून बोलण्याची गरज होती आणि स्वतः याकोबच आता संधीचा फायदा घेऊन त्याला खडसावीत होता. 42व्या वचनात तो म्हणतो, माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव आणि इझाकाचा धाक माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दुःख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकावले. श्रोत्यानो, याकोबाचा आत्मविश्वास त्याच्या बाजूने असलेल्या परिस्थितीमुळे आला होता, पण त्याहीपेक्षा लाबानाने त्याच्याजवळ जे नकळत कबूल केले होते त्यामुळे आला होता. आदल्या रात्री यहोवाने लाबानाला आपल्यासाठी धमकावले या सत्यामुळे याकोबाचा देवावरचा विश्वास कितीतरी अधिक वाढला असणार आणि लाबानाशी उंच आवाजात बोलण्याचा आत्मविश्वासही त्याच्यामध्ये निर्माण झाला. याकोबाचा आत्मविश्वास, चोरीच्या बाबतीत झालेली फजिती आणि याकोबाच्या देवाने धमकावणे या सर्व गोष्टींमुळे लाबान नमला. त्याचा बोलण्याचा सूर बदलला. तरी त्याने आपल्या चुका, आपण याकोबावर केलेला अन्याय मान्य केलाच नाही. तो याकोबाला काय म्हणतो ते आपण 43 आणि 44 वचनांमधून पाहूया. यावर लाबान याकोबास म्हणाला, ह्या मुली माझ्या मुली आहेत आणि ही मुले माझी मुली आहेत. हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे. आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले यास मी काय करू? तर चल, तू आणि मी आपसात करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष हो. आता याकोबाबरोबर वैमनस्य करण्यात काही एक अर्थ नाही याची लाबानाला पुरेपूर जाणीव झालेली दिसते आणि तो याकोबाशी आता करारची, शांतीच्या तहाची भाषा बोलत आहे. 43 ते 49 वचने पुढे आम्हाला सांगतात, मग याकोब आपल्या भाऊबंदास म्हणाला, धोंडे जमा करा. आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर सह दुथा अर्थात साक्षीची रास म्हटले व याकोबाने तिला गलेत अर्थात साक्षीची रास म्हटले. लाबान म्हणाला, आता ही रास तुझ्या माझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव गलेत ठेविले. तसेच मिस्पा हेही नाव तिला दिले कारण तो म्हणाला, आपण परस्पराच्या दृष्टी आड झालो म्हणजे परमेश्वर तुझा माझा साक्षी असो. यगर सहदुथा आरामीमध्ये साक्षीचा ढीग व गलेत हिब्रूमध्ये साक्षीचा ढीग व मिस्पा म्हणजे पहाऱ्याचा बुरुज हा अर्थ होतो. या ठिकाणी त्यांनी यहोवाला साक्षी ठरवून करार केला. आता कुठे लाबानाला आपल्या मुलींची खरंच काळजी वाटू लागली असं दिसतं. आम्ही एकमेकांपासून दूर असता यहोवा माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये पहारा करो याचा अर्थ असा की तू माझ्यापासून काही चोरून घेऊ नयेस म्हणून यहोवा तुझ्यावर पहारा करो. यानंतर याकोब व लाबान एकमेकांपासून वेगळे झाले व त्यांनी मिस्पा येथे रचलेले धोंड त्या दोघांमधली सीमारेषा झाली व या सीमारेषेच्या पलीकडे दुसऱ्याच्या हद्दीत न जाण्याचा करार या दोघांनी केला. त्यानंतर लाबान दुसऱ्या दिवशी आपल्या मुलींचा व नातवंडांचा रितसर निरोप घेऊन आपल्या वाटेने परत गेला. श्रोत्यानो, दोन फसऱ्या वृत्तींच्या माणसामध्ये अशा प्रकारचा करार झाला. त्यांच्यापैकी एक देवावर विश्वास ठेवू लागला होता पण दुसरा त्याच्यापेक्षाही धूर्त व अधिक फसव्या व धूर्त स्वभावाचा होता. असले करार मानवजातीच्या इतिहासात आतापर्यंत अग्नित झालेले आहेत, आताही होत आहेत. जोपर्यंत देवाचे राज्य या पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत ते होत राहतील. परंतु पवित्र देव व पापी माणूस यांच्यामध्ये झालेल्या एका विलक्षण कराराविषयी तुम्हाला माहीत आहे काय? मानव प्रथम देवाच्या पवित्र समक्षतेत राहत होता, परंतु त्याने देवाविरुद्ध पंड केले। तो आपल्या पापामुळे देवाचा वैरी बनला। आता त्याला देवाच्या पवित्र समक्षतेत प्रवेश नाकारण्यात आला। देवाच्या राज्यात तो पुन्हा कधी प्रवेश करू शकेल ही एक अशक्य बाब बनली। परंतु श्रोत्यानो, देव स्वभावतःच प्रीती आहे आणि त्यानेच माणसाशी समेट करण्याचा, त्याला आपल्या पवित्र समक्षतेत पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला। परंतु देव न्यायी व पवित्र असल्याने तो माणसाच्या पापाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता। त्या पापाची कोणीतरी खंडणी भरून दिली तरच तो त्या पापांची क्षमा करू शकत होता। आणि ही खंडणी एखाद्या जनावराच्या अर्पणाने किंवा पापी माणसाच्या समर्पणाने भरून देणे पुरेसे नव्हते। त्यासाठी पवित्र व निर्दोष रक्त सांडले जाण्याची गरज होती आणि त्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू याला पाठवले। जेव्हा वधस्तंभावर त्याला खिळण्यात आले तेव्हा देवाने सर्व मानवजातीचे पाप त्याच्यावर लादले। त्याच्या पवित्र रक्ताने पापाची खंडणी भरून दिल्या गेली। श्रोत्यानो, प्रभू येशूच्या त्या अर्पणाद्वारे मानवजातीसाठी जो मरणदंड योजनेत आला तो मानवजातीपासून दूर झाला, कारण तो त्यांच्याऐवजी येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरील मरणाने भोगला। आणि अशा प्रकारे न्याय व पवित्र देवाची माणसाशी समेट करण्यामध्ये जी मोठी अडचण होती ती दूर झाली। श्रोत्यानो, आज प्रभू येशू ख्रिस्त हेच तारण आपण प्राप्त करून घ्यावे म्हणून आपली वाट पाहत आहे। आपण पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी म्हणून तो आपणाला आमंत्रित करीत आहे। त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करा, त्याच्याजवळ या आणि त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करून पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या। परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ।
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं। आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही। श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा। आम्हाला अगदी आनंदच होईल। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा। कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
बरं तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे। पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।